chinimandi.com पॉडकास्ट। पूर्ण ऊस घेतल्यानंतरच बंद केला जाईल साखर कारखाना। सर्वदलीय किसान प्रतिनिधी मंडळाने शेतकऱ्यांचा पूर्ण ऊस घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत मंसूरपूर साखर कारखाना बंद होऊ न देण्याचा इशारा केला आहे। वजन काट्याची तपासणी करण्यात आली आहे। ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवण्याची मागणीही करण्यात आली आहे। मंसूरपूर सहकारी ऊस समितीवर सोमवारी सर्वपक्षीय शेतकरी नेत्यांच्या झालेल्या बैठकीत समिती सचिव विश्वमित्र पाठक यांच्याकडून ऊसाच्या मोफत स्लिप देण्याची मागणी करण्यात आली। सचिव यांनी 17 जून पासून मोफत स्लिप देण्याचे आश्वासन दिले। यानंतर प्रतिनिधी मंडळाने समिती सचिव यांच्याबरोबर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अरविंद दीक्षित यांची भेट घेतली आणि प्रदेश सरकारच्या निर्देशनानुसार शेतकऱ्यांच्या नेत्यांनी इशारा दिला की एक एक ऊस घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद होऊ दिला जाणार नाही। त्यांनी वजन काट्याची तपासणी करून घेतली आणि ऊस थकबाकी लवकर भागवण्याची मागणी केली। कारखान्याच्या उपाध्यक्षांनी 1 एप्रिल पर्यंत ऊसाचे पैसे देण्याचे आश्वासन सुद्धा दिले। बैठकीमध्ये भाजप नेते बोबनरस रावत, चेअरमन मनोज कुमार, पूर्व चेअरमन शामपाल सिंग, संचालक प्रल्हाद त्यागी, भूपेंद्र राठी, पंकज राठी, प्रमोद कुमार, धर्मेंद्र सिंग देवेंद्र, गौतम सिंग आदी उपस्थित होते।